रोमकरस पत्र याचा 9वा अध्याय. मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेकी पवित्र आत्म्या साक्ष देत आहे की मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतकरणात सतत राहणारी यातना आहे. कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवाकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छिन. ते इस्रायली आहेत, त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत. पूर्वज त्यांचे आहेत, त्यांच्यापासून दैहिकदृष्ट्या ख्रिस्त आला. तो सर्वावर असलेला देव युगानुयुग धन्यवाद देत असो, आमेन. पण देवाचे वचन जणू व्यर्थ झाले असे नाही, कारण जे इस्रायलातले आहेत ते सर्वच इस्रायली नाहीत आणि ते अब्रामाचे संतान आहेत ते म्हणून सर्व मुले आहेत असे नाही, तर इसाकालाच तुझे संतान म्हणले जाईल असे वचन आहे. म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत. कारण वचनाचा शब्द असा आहे की मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल. आणि इतकेच नाही, पण ज्या एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसाक याच्यापासून रिबेका गरोदर असतेवेळी आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम राहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही पण बोलवणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे तिला सांगण्यात आले होते की मोठा धाकट्याची सेवा करेल. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की याकोबावर मी प्रीती केली पण यसावाचा द्वेष केला. मग आपण काय म्हणावे, देवाजवळ अनिती आहे काय? तसे न हो, कारण तो मोशेला म्हणतो, मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करेन आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करेन. तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे. म्हणून शास्त्रलेख फारोला म्हणतो, मी तुला ह्यासाठी मोठे केले आहे की तुझ्याद्वारे मी माझे सामर्थ्य प्रकट करावे आणि सर्व पृथ्वीवर माझे नाव गाजवले जावे. म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठीण करतो. तू ह्यावर म्हणशील की तो तरीही दोष का लावतो, त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे? पण उलट, अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस अशी कोणती वस्तू करणाऱ्याला म्हणू शकेल? कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय? मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे जरी देव इच्छित असला तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागवले आणि गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रावर आपल्या गौरवाचे धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय? त्याने ज्यांना केवळ यहुद्यामधून नाही पण परराष्ट्रीयमधूनही बोलवले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत. कारण तो होशियाच्या ग्रंथात असेही म्हणतो की जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन आणि जी माझी आवडती नव्हती तिला मी माझी आवडती म्हणेन. आणि असे होईल की त्यांना ज्या ठिकाणी तुम्ही माझी प्रजा नाही असे म्हणले होते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणले जाईल. यशया देखील इस्रायलाविषयी ओरडून म्हणतो की इस्रायलाच्या पुत्राची संख्या जरी समुद्राच्या वाळूसारख्या झाली तरी एक अवशेष वाचवला जाईल. कारण सर्व संपून थांबवल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करेल. आणि यशयाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे सैन्याच्या प्रभूने जर आपल्यासाठी बीज ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे असतो आणि गमोरासारखे झालो असतो. मग आपण काय म्हणावे, तर जे परराष्ट्रीय नीतिमत्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्व मिळवले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्व मिळवले आहे. पण जे इस्रायल नीतिमत्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत. आणि का? कारण ते विश्वासाने नाही पण कृतीने त्याच्या मागे लागले. कारण ते अडखळण्याच्या दगडावर अडखळले. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की बघा, मी शिवनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.